काही वर्षापूर्वी किंवा खूप काळापूर्वी जसं साधू संतांविषयी किंवा योगींविषयी म्हटलं जात की योगींनी संकल्प केला की आता पाऊस पाहिजे तर पाऊस येत होता. योगींनी जो संकल्प केला तो संकल्प प्रकृतीवर प्रभाव करत प्रकृती त्यांच्या सेवेला हजर होत होती. आणि म्हणून तर ह्या ठिकाणी आपल्या विचारांकडे आपल्याला खूप महत्व किंवा लक्ष देणं हे आवश्यक आहे. त्याच प्रकारे आपण ज्या प्रकारचे विचार करतो ते विचार आपल्या रोजच्या सर्वसाधारण जीवनामध्ये आपण वापरतो पदार्थवर. जो पदार्थ प्रकृतीपासून बनलेला आहे, बनवणारेही आपणच आहे, परंतु ज्यावेळेस तो पदार्थ आपण ज्या विचारांमध्ये बनवतो तो विचार त्या पदार्थावर प्रभाव टाकत असतो. आणि म्हणून तर मग आपण उदाहरण पाहतो, जसं महाभारत मध्ये पांडवांच्या बाबतीत उदाहरण सांगितलं जातं की ज्यावेळेस कौरव आणि पांडव हे छोटे होते, ज्यावेळेस छोटे असताना सर्व एकत्र राहत होते, एकत्र भोजन, एकत्र राहणं, एकत्र खेळणं हे सर्व करत असताना त्यांच्या जीवन कहाणीमध्ये सांगितलं जातं की एकदा सर्वजण भोजन करायला बसल्यानंतर भोजन करत असताना त्यामध्ये सर्वांचं भोजन झालं, परंतु भीम जो आहे त्याचं भोजन पूर्णच होत नव्हतं. किती आणलं तरी त्याला संतुष्टी ती तृप्ती होत नव्हती. ज्यावेळेस ही गोष्ट कुंती मातेपर्यंत पोहोचली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने मुलाच्या प्रती जे प्रेम आहे, स्नेह आहे, त्या स्नेहाच्या संकल्पमध्ये भोजन बनवलं आणि ते दिल्यानंतर त्याला ती संतुष्टी किंवा ती तृप्ती मिळाली. म्हणजे जसं प्रकृती किंवा पदार्थ याच्यावर सुद्धा आपले विचार प्रभाव टाकत असतात. आणि म्हणून तर मग आपण म्हणतो कुठली वस्तू चांगली झाली, कुठलाही पदार्थ चांगला झाला परंतु व्यवस्थित झाल्यानंतर सुद्धा तो बिघडला तर मग आपण म्हणतो की त्याला नजर लागली. किंवा जसं म्हटलं जातं की लहान बाळ, ज्यावेळेस बाळामध्ये पवित्रता आहे, सर्वांच्या प्रती समभाव आहे, सगळ्यांच्या प्रती त्याला शुभ भावना आहे, कुठलंही माझं तुझं नाही, कुठल्याही बद्दल वैर वैमनस्य नाहीये, असा पवित्र छोटासा बालक जो आपल्या खुशीच्या द्वारे, जो आपल्या निर्मळ स्वभावाच्या द्वारे सर्वांना आकर्षित करतो. पण ज्यावेळेस आपण कधी कधी अशा पवित्र बाळाविषयी आपण सुद्धा म्हणतो की त्याला फलाण्याची नजर लागली, तर ती नजर लागली ते कशावरून आपण ओळखतो, तर ज्यावेळेस तो बाळ किंवा तो मुलगा हा रडत असतो किंवा त्याची तब्येत अचानक बिघडती त्यावेळेस आपण म्हणतो की त्याला नजर लागली, त्याची नजर उतरा. नजर लागणं म्हणजेच काय की अशुभ संकल्प, अशुभ विचार ते त्याच्यावर प्रभाव करत असतात. त्याच प्रकारे शुद्ध आणि श्रेष्ठ विचार सुद्धा पदार्थांवर प्रभाव करत असतात. मग जसं पशु पक्षी प्राणी यांच्यावर सुद्धा विचारांचा प्रभाव होतो. आणि मग म्हणून तर म्हटलं जातं की जे योगी आहेत, जे तपस्वी आहेत, जे साधू संत महात्मे त्यांना प्रकृतीही दुःख देत नाही, प्रकृतीकडूनही त्यांना त्रास होत नाही, त्याच पद्धतीने पशु पक्ष्यांकडूनही त्यांना त्रास किंवा हिंसक वृत्ती जाणवत नाही, कारण त्यांच्यामध्ये शुभ विचार आहेत. आणि ज्यावेळेस योगीमध्ये शुभ विचारांची ताकद वाढते त्यावेळेस ते आपल्या सर्व प्रकृती पशु यांना आपल्या कंट्रोलमध्ये किंवा आपल्या अधिकारात ठेवतात. त्याच पद्धतीने जर एखादा व्यक्ती किंवा एखादा मनुष्य ज्याच्या मनामध्ये हिंसक वृत्ती आहे, ज्याच्या मनामध्ये हिंसक विचार आहेत, अशुभ विचार आहेत, त्या मनुष्यापासून तो स्वतःलाही असुरक्षित मानतो, परंतु त्याच्याही संबंध संपर्कमध्ये जे काही येईल त्यांना सुद्धा त्याच्याबद्दल असुरक्षितता महसूस होती किंवा त्याच्या जाणीव होती की आपण ह्या व्यक्तीपासून असुरक्षित आहोत. मग जसं याचा विचारांचा प्रभाव चांगला असो या वाईट असो, परंतु त्याचा प्रभाव ह्या पडतच असतो. मग जर विचारांचा प्रभाव पडतच असतो तर त्या विचारांना आपण जर चांगल्या कार्यासाठी वापरलं, आपण जर अनेकांच्या कल्याणासाठी वापरलं, आपण जर अनेकांना सुधरवण्यासाठी वापरलं, तर जरूर आपलीही गिनती आपली गणना साधू संत महात्म्यांमध्ये केली जाईल. त्याच पद्धतीने ज्यावेळेस या विचारांचा प्रभाव पडत असतो तर हे विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात, किंवा जसं आपण पाहतो की हे विचार आपल्याला श्रेष्ठ विचार सुविचार हे करावे लागतात. मग ज्या पद्धतीने आपण पाहतो की ज्यावेळेस आपण हे विचार करत असतो तर हे विचार करत असताना त्याच्यामध्ये आपोआप एक शक्ती येते, एक सिद्धी येते. म्हणजे जसं आपण पाहतो की कुठल्याही प्रकारचे विचार जर आपण ते विचार सतत करत राहिलो किंवा ते विचार कंटिन्यू करत राहिलो तर त्याच्यामध्ये ती सिद्धी प्राप्त होते, ज्याला म्हटलं जातं संकल्प सिद्धी. जी संकल्प सिद्धी आपल्याला आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये त्याचा अनुभव येतो. आणि म्हणून तर जो मनुष्य सकारात्मक विचार करतो, जो मनुष्य श्रेष्ठ विचार करतो, जो मनुष्य अनेकांच्या कल्याणाचे विचार करतो, जो मनुष्य सुखदायी विचार करतो, त्यांच्या आपण पाया पडून नमस्कार करून आपण त्यांना आशीर्वाद मागतो किंवा त्यांना म्हणतो की तुम्ही आम्हाला कृपा करा, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या किंवा तुमची कृपा दृष्टी आमच्यावर राहू द्या, म्हणजेच त्यांच्या शुभ विचारांचा, त्यांच्या शुभ संकल्प शक्तीचा प्रभाव जो आपल्या सर्वसाधारण लोकांच्या कार्यालाही सिद्धी करत असतो. आणि म्हणून तर मग आपण अशा साधू संत महात्म्यांकडे जाऊन कृपा आशीर्वाद मागत असतो. त्याच प्रकारे अशुभ विचारांचा सुद्धा सिद्धी प्रभाव पडतो. जे अशुभ विचार, कुठल्याही प्रकारचे विचार अशुभ दुःखदायक अकल्याणकारी असतील तर ते सतत केल्यामुळे त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त होती. आणि मग जसं आपण पाहतो की एखादा व्यक्ती आपल्या परिवारामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये खुशी आहे, संपन्न आहे, भरपूर आहे, आनंद आहे, पण अचानक अशी काही घटना घडती, अचानक असा काही दिवस येतो, अचानक असं काहीतरी होतं की ज्याच्याद्वारे त्याचं सगळं उद्ध्वस्त होतं, मग ते आपण म्हणतो की कुणीतरी तुमच्यावर करणी केली. करणी प्रकार काय? अशुभ विचारांची सिद्धी. परंतु अशुभ विचारांची जी सिद्धी आहे ती अशुभ विचारांची सिद्धी याचा प्रभाव सुद्धा मनुष्यावर थोडा काळ राहतो. आणि म्हणून तर ज्यावेळेस आपल्यावर अशा प्रकारचा प्रभाव पडतो त्या अशा विचारांचा प्रभाव पडल्यानंतर आपण संत महात्मे यांचा आधार घेतो, देवी देवतांचा आधार घेतो, किंवा ज्याला आपण शुभ संकल्प मंत्रांच्या द्वारे उच्चारण करतो. म्हणून तर आपण ब्राह्मणाकडे गेलो तर ब्राह्मण आपल्याला कुठलाही मंत्र दिवसभरामध्ये 1001 वेळा उच्चारण करायला सांगतो. किंवा ज्या पद्धतीने जर आपण समजा कुठं गेलो किंवा शुभ संकल्प वरदान शक्ती प्राप्त करण्यासाठी आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर ते आपल्याला उपवास करण्याचं किंवा मंत्र उच्चारण करण्याचं ते आपल्याला मार्गदर्शन करतात. मग जसं शुभ विचारांचा प्रभाव, शुभ संकल्प शक्तीचा प्रभाव, किंवा ज्या प्रकारे आपण कुठल्याही प्रकारे चांगली कार्य केलं तर त्याचाही प्रभाव अशुभ वृत्तीवर विजय प्राप्त करतो. आणि म्हणून तर म्हटलं जातं की सदैव जर विजय होत असेल तर तो चांगल्याचाच होतो. आणि चांगल्या विचारांचा विजय हा सतत नेहमी सदा काळाचं फळ देणारा आहे, ज्याच्यामुळे आपण मनुष्य आपल्या जीवनामध्ये संतुष्टता ही प्राप्त करत असतो. मग हे जे शुभ विचारांचा आपल्या जीवनावर, आपल्या कर्मांवर किंवा इतर गोष्टीवर प्रभाव पडतो, ज्याचा आपण कृपादृष्टी किंवा नकारात्मक विचार, व्यर्थ विचार, त्यांचा जो आपल्यावर प्रभाव पडतो त्याला आपण म्हणतो अकृपा किंवा नजर लागणं. ज्यावेळेस हे सगळे विचारांचे प्रभाव आपल्यावर होत असतात त्यावेळेस आपल्याला हे विचार आपल्या जीवनामध्ये निर्माण तर आपण करतच असतो, परंतु त्या ठिकाणी ह्या विचारांची आपल्याला सांभाळही आणि वृद्धी करणं खूप गरजेचं आहे. मग त्या विचारांचा आपण सांभाळ करतो तो कार्यामध्ये वापरल्यानंतर. अनेकांच्या प्रती आपण शुभ भावना ठेवल्या तर आपल्या प्रतीही अनेक जण शुभ भावना ठेवतात. आणि म्हणून तर मग म्हटलं जातं की आपण जे विचार करतो हे विचार, आपले केलेले विचार ही प्रकृती सुद्धा ऐकत असते, पशु पक्षी सुद्धा ऐकत असतात, आणि त्याचबरोबर मनुष्यही आपले विचार ऐकत असतात. म्हणून तर आपण पाहतो की जो व्यक्ती जास्ती बोलत असतो किंवा जो व्यक्ती जास्ती विचार करतो त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीलाही तशा प्रकारचे विचार येतात, म्हणजे ते संकल्प ऐकायला जातात. मग संकल्प ही जी आहे हे एक वायरलेस फोनचं काम करत असतं. वायरलेस फोन, जो फोन आपण कुठेही केला तरी तो त्या व्यक्तीपर्यंत बिना वायरच्या शिवाय तो त्यापर्यंत पोहोचू शकतो. त्याच पद्धतीने विचार हे सुद्धा आपण कुठेही बसून केले, कुठल्याही परिस्थितीत केले तरी सुद्धा आपल्याला ते विचार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येतात. आणि म्हणून तर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये पाहतो एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या व्यक्तीची अचानक आठवणीनं, म्हणजे त्याने आपल्या प्रती केलेले संकल्प, त्याने आपल्या प्रती केलेले विचार हे आपल्यापर्यंत पोहोचत असतात किंवा विचार ऐकायला येतात. याचंही साधन म्हणजे जसं आपण पाहतो की विचार, जसं प्रकृती किंवा मनुष्याने हिंसक केलेले विचार हे प्राण्यांपर्यंत पोहोचतात, त्या ठिकाणी प्राणी सुद्धा अस्वस्थ असुरक्षा ही अनुभव करतात. म्हणजेच प्राण्याने सुद्धा मनुष्याचे विचार ऐकलेले. त्याच पद्धतीने ज्यावेळेस हे विचार ऐकायला येतात किंवा हे विचार प्रभाव करतात, प्रतिभा पाडतात, त्याच पद्धतीने सकारात्मक विचार सुद्धा प्रभाव पाडत असतात. आणि म्हणून तर आपण अनेकांची उदाहरणं किंवा साधू संतांची उदाहरणं ऐकतो की एखादा व्यक्ती हिंसक वृत्तीने किंवा हिंसेच्या भावनेने त्यांच्या समोर गेला तरी तो हिंसा करण्याचं विसरून जातो आणि त्यांच्या चरणावर झुकतो. त्याच पद्धतीने विचार हे आपल्या जीवनामध्ये किती महत्व देतात याचं आपल्या जीवनात रोजच्या याच्यातलं उदाहरण, म्हणजे जसं आज प्रत्येक मनुष्य कुठल्याही कर्मांमध्ये, कुठल्याही गुणांमध्ये, कुठल्याही कलांमध्ये, कुठल्या एक ना एक कलांमध्ये विशेष बनलेला असतो, त्याच पद्धतीने आजच्या आपल्या वर्तमान जीवनामध्ये जसं एक उदाहरण सांगितलं जातं किंवा एक प्रॅक्टिकल उदाहरण आपल्या समोर आहे ते म्हणजे दादी जानकीजी, जे ह्या विद्यालयाच्या एक विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर ह्या विद्यालयाच्या एक मुख्य संचालिका आहेत. आणि त्यांच्यामध्ये जी विचारांची शक्ती आहे, ती विचारांची शक्ती, ज्या सकारात्मक विचारांचा प्रभाव ते स्वतःवर तर आहेच परंतु इतरांवर सुद्धा त्याचा पाडतात किंवा त्यांचा प्रभाव पडतो. आणि म्हणून जसं एक उदाहरण सांगितलं जातं की जसं अनेक प्रकारची सिद्धी प्राप्त करणारे, अनेक प्रकारची कलांमध्ये गुणांमध्ये महत्वपूर्ण बनणाऱ्यांमध्ये एक उदाहरण आहे ते म्हणजे युरी गॅलरी, ज्याने संकल्पच्या माध्यमातून किंवा विचारांच्या माध्यमातून चालणारे घड्याळ बंद केली. खिशामध्ये असलेल्या चाव्या, ज्या गाडीच्या चावी, त्याला सुद्धा त्यांनी संकल्पच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा हात न लावता, कुठल्याही प्रकारची क्रिया न करता त्यांनी ते वाकवून दाखवलेले. त्याच पद्धतीने त्यांच्याही बरोबरीला आज दादींना बसवलं तर ही जी क्रिया आहे, त्यांनी जे काही प्रयोग केले, संकल्पच्या माध्यमातून जी सिद्धी मिळवली, त्या संकल्पच्या माध्यमातून जी खुशी मिळाली, त्या खुशीचा अल्प काळाचा प्रभाव पडला. मनुष्य अल्प काळासाठी खुश झाले किंवा त्यांच्या याच्यामध्ये पाहून प्रभावितही झाले. परंतु सदा काळासाठी जी मनुष्यांना प्राप्ती पाहिजे, ती प्राप्ती तर त्यांना मिळाली नाही. अशा वेळेस दादीजींना ज्यावेळेस बसवलं गेलं किंवा दादींनी ज्यावेळेस आपल्या संकल्पचा प्रभाव त्या ठिकाणी दाखवला, तर त्यांनी शुभ विचार, विश्व शांतीचा विचार, मनुष्य आत्म्यांच्या कल्याणाचा विचार, मनुष्य जीवनामध्ये सुख शांतीची प्राप्ती करून देणारा संकल्प हा सिद्ध केला. आणि त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या मनाचं, आपल्या स्वतःच्या संकल्पांचं त्यांनी परमात्म्याशी कनेक्शन जोडलं. जो परमात्मा शांतीचा सागर आहे, जो परमात्मा सुखाचा सागर आहे, जो परमात्मा प्रेमाचा सागर आहे, अशा परमात्म्याशी ज्यावेळेस त्यांनी आपल्या बुद्धीचा योग जोडला, मन आणि बुद्धी शुभ विचारांमध्ये एकाग्र केली, त्यावेळेस ती जी शक्ती प्राप्त झाली, त्या शक्तीच्या माध्यमातून जे कोणी मनुष्य त्या हॉलमध्ये, त्या स्टेडियममध्ये बसलेले होते, त्या सर्वांना त्यांनी त्या शक्तीचा अनुभव करून दिला. आणि म्हणून तर जसं आपण म्हणतो की ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प आला, मग ती सृष्टी निर्माण करण्याचा जो संकल्प ब्रह्मदेवाला आला, तर ब्रह्मदेवाने सृष्टीची संकल्पाच्या द्वारे रचना केली. त्या रचनेमध्ये त्यांनी सर्व काही बनवलं, जर ब्रह्मदेव संकल्पच्या द्वारे सृष्टीची रचना करू शकतात तर मग आपण विचार करू शकतो। आपण आपल्या विचारांच्या द्वारे, आपण आपल्या विचारांच्या माध्यमाच्या द्वारे आपण आपलं जीवन निर्माण करू शकतो। सृष्टी तर नाही, परंतु स्वतःचं जीवन तर श्रेष्ठ आणि व्यवस्थित बनवू शकतो, आणि म्हणून इतकं महत्व आपल्याला आपल्या विचारांना दिलं पाहिजे। मग हे विचारांच्या द्वारे आपण आपल्या जीवनाचं निर्माण कसं करणार? तर जसं सकाळी उठल्यानंतर कामाचे विचार आपल्यामध्ये आपोआप येतात, कर्मांविषयीचे विचार आपल्यामध्ये आपोआप सुरू होतात। जोपर्यंत आपण ते कर्म पूर्ण करत नाही तोपर्यंत ते विचार आपले सतत चालू असतात। कर्म संपलं, विचार संपले, त्याच्यानंतर व्यर्थ किंवा नकारात्मक विचार, ह्या विचारांना आपण पाहतो की जे करावे लागत नाही पण आपोआप येत असतात, ते सतत चालू असतात, पण त्याच्यामुळे आपली शक्ती ही नष्ट होत असते। पण सकारात्मक विचार, ज्याला चिंतन म्हटलं जातं, जे चिंतन आपल्याला व्यर्थ चिंतांपासून मुक्त करतं, आणि म्हणून ते सकारात्मक विचार करण्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागेल। ते सकारात्मक विचार करण्यासाठी आपल्याला कुठल्याही देवी देवतांच्या समोर जाऊन बसावं लागेल, किंवा कुठल्याही शास्त्र किंवा जे सत साहित्य त्याचा आपल्याला आधार घ्यावा लागेल। किंवा सकारात्मक विचार करण्यासाठी परमात्मेने जे हे ईश्वरीय विश्वविद्यालय उघडलेलं आहे, ह्या ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये रोज सकाळी सकारात्मक विचारांचा पुरवठा करणारी किंवा सकारात्मक विचार करण्याची दिशा दाखवण्याचं साधन म्हणजे ह्या विद्यालयामध्ये रोज सकाळी चालणारी मुरली, जी स्वतः परमात्म्याने ह्या धरतीवर येऊन सांगत आहेत, ज्या माध्यमाद्वारे, ज्या आध्यात्मिक ज्ञानाच्या द्वारे, ज्या मुरलीच्या माध्यमातून आपले कर्म, आपले विचार आणि आपली दिनचर्या आपण सकारात्मक बनवू शकतो। परंतु हे ऐकण्यासाठी आपल्याला ज्या ज्या ठिकाणी हे विश्वविद्यालय किंवा परमात्म्याने जे उघडलेले विद्यालय आहेत त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागेल। आणि जर दिवसभरामधला आपला रोजच्या वेळेमधला 15 मिनिटं जरी आपले सकारात्मक विचारासाठी गेले तरी सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये खूप काही कमाई करू शकतो। आणि ज्यावेळेस आपण हे विचार आपण अनेकांना वापरू, अनेकांच्या कल्याणासाठी वापरू किंवा अनेकांच्या सत्कार्यासाठी वापरू, सुखशांतीसाठी वापरू, तर त्या वापरल्यानंतर त्याची वृद्धी जरूर होईल। आणि म्हणून ह्या माध्यमांची, ह्या विचारधनाची कमाई करण्यासाठी आपल्याला ह्या विद्यालयामध्ये जरूर यावं लागेल। आणि जसं आपण पाहतो की ज्यावेळेस शारीरिक कर्म करतो त्यावेळेस धन आपल्याकडे येतं आणि त्याची सांभाळ आणि वृद्धी आपण करतो, त्याचप्रकारे ह्या विचारांची, धनाची कमाई करण्यासाठी आपल्याला ह्या विद्यालयामध्ये जरूर यावं लागेल, ज्या परमात्म्याच्या विचारांच्या द्वारे आपण आपलं जीवन श्रेष्ठ आणि अमूल्य बनवू शकतो।